असतात की कधी हा दिवस येईल, कधी हा दिवस येईल. तर तो आजचा दिवस आणि आपल्याला इंद्रदेवानेही कृपा केली की कालपासूनच वातावरण बदललं. तर इंद्रदेवांची इच्छा आहे का म्हणजे जास्तीत जास्त जप करावं, म्हणजे आणखीन पाऊस पडेल आणि करुणाबी निघून जाईल. तर अतिशय सुंदर वातावरण आहे भगवंतांचं स्मरण करण्यासाठी. असं वाटतं वृंदावनच आहे सगळं. तर निर्जल एकादशी, तर असं म्हणतात की ही कथा येते, मी ही कथा ऐकलेली आहे, मी वाचली नाही पण ऐकलेली आहे, की भीमसेन जे होते ना, आपले भीमसेन आहे ते भीमसेन. तर सर्वजण पूर्वी असं व्हायचं, प्रत्येक एकादशी निर्जल असायचे, आताही आहे आणि काही भक्त अजून सुद्धा करतायत. तर खरंच त्या भक्तांना म्हणजे त्यांचं स्तुती करायला पाहिजे की प्रत्येक एकादशी निर्जल करतात. तर भीमसेन जे होते त्यांना जमायचं नाही आणि त्यांना सांगितलं तर की बाबा नाही नाही एकादशी निर्जलच पाहिजे, ते म्हणजे मला एवढी भूक लागते मी कसं काय करणार. मग त्यांच्यासाठी कन्सेशन दिलं की बाबा वर्षातून जर ही एक एकादशी जर निर्जल केली तर सर्व एकादशींचं फळ त्याला मिळणार. हरी बोल. तर आपण सगळे त्यांचेच पार्षद, म्हणजे मी तर तसंच आहे. जर एकादशी म्हणतो निर्जल करायची पण काही होतच नाही, भूक लागते, 12 वाजले की भूक लागते आणि जाऊन हे करावं लागतं, ठीक आहे. पण एक आहे की एकादशीचा मुख्य उद्देश आहे भगवंतांच्या जवळ वास करणं. जितकं जास्तीत जास्त आपण कृष्ण स्मरण करू तेवढं आपण भगवंताच्या जवळ आपण वास करू शकतो. तर निर्जल याचा अर्थ मी माझ्या जीवनामध्ये असा घेतलेला आहे की पाणी पिण्या इतपत सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही. निर्जल तर ठीक आहे, आपण किती स्मरण करू शकतो हे आपल्यावर आहे, प्रत्येकाची क्षमता त्याच्यानुसार तो करू शकतो. त्याचबरोबर भगवंतांची कृपा, भक्तांचे आशीर्वाद याच्यानुसार तो निश्चितपणे कृष्ण स्मरण करू शकतो. तर असा हा दिवस आहे निर्जल एकादशी. तर आजच्या ह्या दिवशी आपण इथे सुंदर अंबरीश महाराजांचं चरित्र वर्णन करत आहोत. तर मी ह्या विषयावर म्हणजे विशेष करून प्रभुपाद तात्पर्यामध्ये भक्ती ज्यावेळी एका भक्ताकडे भक्ती येते म्हणूनच त्याला भक्त म्हटलं जातं. तर अंबरीश महाराजांचं जे इतकं सुंदर चरित्र आहे की ह्या चरित्रामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की ते कसे होते. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे काय काय होतं, तर ते पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे अखंड अमर्याद संपत्तीचे स्वामी होते. असे अत्यंत दुर्लभ पद प्राप्त करूनही अंबरीश त्याला तुच्छ मानित, कारण हे सर्व ऐश्वर्य भौतिक असून स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे त्याचा कधीतरी नाश होणार आहे याची त्यांना जाणीव होती. जो अभक्त अशा ऐश्वर्याची प्राप्ती करतो तो अधिकाधिक तमोगुण होतो याचे त्यांना ज्ञान होते. तर इतकं सुंदर चरित्र आहे त्यांचं की संपूर्ण पृथ्वीचे सम्राट असताना सुद्धा त्यांना कसलीच आसक्ती नव्हती. महाराज, मी काल महाराजांचं प्रवचन ऐकलं होतं, महाराज म्हणाले की वैराग्य म्हणजे वस्तूचा त्याग नव्हे, वैराग्य म्हणजे त्या वस्तूचा जीवनात वापर करून त्या वस्तूचा मालक मी नाही आहे, त्या वस्तूचे मालक भगवंत आहेत हे समजणं, याला वैराग्य म्हणलेलं आहे. आणि हे वैराग्य आपल्याला श्री प्रभुपादाने शिकवलेलं आहे. बाहेरचे वैराग्य लोक काय करतात, ही वस्तू नको, ती वस्तू नको, मला नको, मला नको म्हणतात. पण प्रभुपादाने आपल्याला वैराग्य काय शिकवलेलं आहे, त्या वस्तूचा वापर करायचा पण त्या वस्तूवरचा मालकी हक्क माझा नाही, ती वस्तू भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायची, त्याला युक्त वैराग्य म्हणलेलं आहे. तर इथे अंबरीश महाराज इतके मोठे सम्राट असून सुद्धा आपल्या संपूर्ण ऐश्वर हे प्रजेच्या कल्याणासाठी वापरत होते आणि पण त्याच्यावर कसलीच आसक्ती नव्हती. आणि इतकंच काय, पुढच्या श्लोकात म्हणले प्राप्त भावम परम विश्वम एन इदम लोष्टवत स्मृतम. त्यांना जे सगळं जे त्यांचं जे सगळं जे ऐश्वर आहे हे त्यांना कसं वाटत होतं, लोष्टरत ट्रान्सलेशन केले मातीच्या ढेकळाप्रमाणे वाटत होतं. म्हणजे इतकं सुंदर ऐश्वर पण एका मातीच्या ढेकळाप्रमाणे त्यांना वाटत होतं. आणि का असं, कारण त्यांच्यामध्ये असणारा जो भक्तिभाव, तर मुख्य चीज काय आहे, त्यांच्यामध्ये असणारा जो भक्तिभाव आहे त्या भक्तिभावामुळे त्यांचं चरित्र इतकं सुंदर झालेलं आहे. आणि पुढे आपण पाहतो की हेच अंबरीश महाराज त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांची नम्रता इतकी होती की ब्राह्मणांकडून, इतके सर्वश्रेष्ठ भक्त, शुद्ध भक्त, तरी ब्राह्मणांकडून सल्ला घेत होते ते, म्हणजे सल्ला घ्यायची इतकी नम्रता त्यांच्यामध्ये होती. त्यांनी कित्येक ऋषींना संतुष्ट केलं, अश्वमेध यज्ञ केले, कित्येक ब्राह्मणांना त्यांनी संतुष्ट केलं होतं, संपूर्ण प्रजेला संतुष्ट केलं होतं. इतकंच काय, आजच्या श्लोकामध्ये वर्णन आहे, त्यांची प्रजा ही नेहमी भगवान श्रीकृष्णांच्या कथा कीर्तनामध्ये रम्मान असायची, मग्न असायची. तर यथा राजा तथा प्रजा, म्हणजे राजाच कीर्तनामध्ये दग्न आहे तर मग प्रजा तेच करणार ना. तर म्हणून इतकं सुंदर हे का, कारण अंबरीश महाराज एक शुद्ध भक्त होते, त्यांच्या हृदयामध्ये असणारी जी शुद्ध भक्ती आहे आणि शुद्ध भक्तीने त्यांचा शृंगार इतका चांगला केला, इतका चांगला केला की शृंगार म्हणजे काय, ज्या वेळेला व्यक्ती भक्तीचा आश्रय घेतो भक्ती देवी त्याचा शृंगार करते. काय शृंगार आहे, नम्रता, सहनशीलता, सहिष्णुता, अहिंसा, सरलता, प्रामाणिकता, जे काही वैष्णवांच्या क्वालिटीज आहेत भक्ती देवी त्याला देऊन टाकते. का, तर ते भक्ती देवीने केल्या गेलेला शृंगार आहे. म्हणून आपण पाहतो एका शुद्ध भक्तामध्ये एवढ्या क्वालिटीज येतात कुठून. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये, आजच्या तात्पर्यसुद्धा वर्णन करतायत की भक्त हा त्या कुठल्याही गुणाला आसक्त नाही. भक्त कशाला आसक्त आहे, मी भगवंतांची सेवा प्रामाणिकपणे कसा करेन, म्हणजे त्याची आसक्ती भगवंताकडे. का, कारण भक्ती आहे. आणि म्हणून ज्यावेळेला एक भक्त केवळ भक्ती देवीचा आश्रय घेतो, भक्तीचा आश्रय घेतो, तर भक्ती देवी काय करते, त्याचा शृंगार करते. आणि त्याचा शृंगार काय असतो, जे काही गुण येतात हे सगळे गुण भक्ती देवीने दिलेले आहेत. म्हणून प्रभुपाद श्लोक आहेत ना की यशास्ती भक्ती भगवत अकिंचना सर्वे गुणेस्तत्र समासते सुरा, कारण त्याच्याकडे भक्ती आहे, अकिंचन भक्ती आहे, भगवंतांची शुद्ध भक्ती त्याच्याकडे आहे. मग भक्ती देवी काय करते, सर्वे गुणेस्तत्र समासते सुरा, त्याला देऊन टाकते. भक्ती देवीचे गिफ्ट आहे, तर तो भक्ती देवीचा शृंगार आहे. म्हणून आपलं कार्य काय, आपलं कार्य पूर्णपणे भक्तीला शरण जाणं. जसं काही भक्त भगवंताचा शृंगार करतात ना, तर अक्षरशः गौरनिता अश्वविराम म्हणतात मी तुला शरण आहे, काय कसं करायचं तसं कर. आणि भक्त त्यांना सजवतो, मग धोती अशी काय बांधतो, अशी काय बांधतो, पगडीला फुलं लावतो, तर पूर्ण शरण आहे, तर भक्त त्याचा शृंगार करतोय. तसं ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे भक्तीचं अवलंब करतो आणि पूर्णपणे भक्तीचा आश्रय घेतो, भक्ती देवी आपला शृंगार करते. ते शुद्ध भक्तांच्या बाबतीत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की इतकं सुंदर हे घडतं. तर विश्वनाथशेट्टी ठाकूर ज्या वेळेला हे सगळं चरित्र परीक्षित सॉरी यांचं अंबरीश महाराजांचं वर्णन करायचं चाललेलं आहे, तर विश्वनाथशेट्टी ठाकूर म्हणत आहेत की कसं काय आलं त्यांच्यामध्ये इतकं मातीच्या ढेकळ्याप्रमाणे सगळ्यांना समजणं, पण पूर्णपणे प्रजेच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करणं, कसलीशी आसक्ती नाही आहे, नम्रता आहे, सहनशीलता आहे. पुढे जाऊन पाहतो आपण की दुर्वासा मुनी इतके वैराग्याचे पाल, म्हणजे मी दुर्वासा मुनीच्या म्हणजे ऐकलेलं आहे की दुर्वासा मुनीने राधाराणीला आशीर्वाद दिला होता की तू भगवंतांच्या सेवेमध्ये असा काय पदार्थ बनवशील की तो पदार्थ दुसऱ्या दिवशी रिपीट होणार नाही. म्हणजे राधाराणीला आशीर्वाद दिलेले दुर्वासा मुनीने की पदार्थामध्ये वारंवार तेच पदार्थ येणार नाही, एकदा बनवलेला पदार्थ राधाराणी दुसरा बनवत नाही. का, दुर्वासा मुनीने आशीर्वाद दिलेला आहे. अशा राधाराणीला दिलेला आशीर्वाद, असे दुर्वासा मुनी या अंबरीश महाराजांना ज्यावेळी त्रास देतात, आणि तो वैष्णव प्रथम दुर्वासा मुनी त्रास होतो, पण अंबरीश महाराजांच्या हृदयामध्ये इतकी नम्रते, म्हणतात मी काय केलेलंच नाही. ज्यावेळी दुर्वासा मुनी परत येतात ते म्हणतात क्षमा मागतात, म्हणतात मी काय केलेलंच नाही आहे, उलट मला क्षमा करा, माझ्यावर तुम्हाला एक दिवस उपवास करावं, माझ्यावर तुम्हाला सगळीकडे फिरावं लागलं. तर हे कसं काय शक्य आहे, तर विश्वनाथशेट्टी ठाकूर म्हणतायत का, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की बाय दॅट हाय प्रेम, त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे, त्यांच्यामध्ये जी भक्ती आहे, ही कन्सिडर द होल वर्ल्ड टू बी लाईक अ स्टोन. हे सगळं वर्ल्ड जग आहे कसं आहे, त्यांना लोष्ट्रवत वाटते, मातीच्या ढेकळ्यापणा वाटते, किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही क्वालिटीज आहेत ह्या कशामुळे आहेत, बिकॉज ऑफ दॅट हाय प्रेम. त्याचे प्रेम, ती भक्ती आहे, ती प्रेम भक्ती आहे त्यांच्या हृदयामध्ये, त्याच्यामुळं त्यांच्या हृदयामध्ये हे सगळे लक्ष, म्हणजे भक्ती देवीने केला गेलेला शृंगार आहे. म्हणून चरित्र कसं बनतं, चरित्र भक्ती देवी बनवते, आपण बनवू शकत नाही, आपल्यामध्ये ती शक्ती नाही. आपण 2 दिवस 3 दिवस 4 दिवस करू आणि परत आपण हे होऊ, तर एका की आमार नाही पायबल, आपल्याकडे शक्य नाही आहे. पण ज्यावेळी आपण भक्ती देवीचा आश्रय घेतो, भक्ती देवी चरित्र म्हणते, ते सगळ्या शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये त्यांनी केवळ शुद्ध भक्तीच्या तत्वांचं त्यांनी आपल्या जीवनात अंगीकार केला आणि त्यांचं चरित्र भक्ती देवीने बनवलं. तर तसं इथे विश्वनाथजी ठाकूर सांगतात की हे चरित्र कसं बनलं, हे इतकी अमरीश महाराजांच्या जीवनामध्ये एवढ्या क्वालिटीज आल्या कुठून? तर ते म्हणतायत की ते जे श्लोक आहेत ना, सवे मन कृष्ण पदारविंद यो वाचाशी गुणाने वैकुंठ वर्णने, हा जे श्लोक आहेत 18, 19, 20, तर विश्वनाथजी ठाकूर म्हणतायत की ही प्रोसेस अमरीश महाराज पालन करत होते, ही साधना प्रोसेस अमरीश महाराज पालन करत होते, म्हणून त्यांच्यामध्ये ह्या सगळे जे चरित्र आहे हे घडलं गेलं. आणि आपण पाहतो, म्हणजे मी ज्यावेळेला हे वाचलं मला कळलं, प्रभुपादाने आपल्याला हेच तर दिलंय सगळं. म्हणजे प्रभुपादाने आपल्याला हे जे काही हरे कृष्ण आंदोलनाचे काही नियमावली दिलेली आहे, नियमावली म्हणजे काय, सवे मन कृष्ण पदारविंद, आपल्या सर्व इंद्रियांना आपण कसं भगवंतांच्या सेवेत लावू शकतो. जर व्यक्ती आपल्या सर्व इंद्रियांना जर भगवंतांच्या सेवेत व्यवस्थित लाग, त्याला साधना भक्ती म्हणलेलं आहे, त्या साधना भक्ती जर व्यवस्थित पालन करेल तर त्याचं चरित्र आपोआप घडेल. आणि म्हणून एका तात्पर्यामध्ये जो वरुतपूर्णी जो क्लास दिले तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतायत की या जगातला जर प्रत्येक भक्त, जर प्रत्येक व्यक्ती जर भक्त झाला तर त्याचं चरित्र आपोआप निर्माण होईल. कोण करेल? भक्तीदेवी शृंगार करेल त्यांचा. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला पूर्णपणे भक्तीचा आश्रय घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जे काही शुद्ध भक्तांचे जे काही मनोभाव असतात, हे मनोभाव आपण कॅच करतो, पण त्या मनोभावापर्यंत तो भक्त कसा गेला हे आपल्याला कधी कधी आपण त्याच्यामध्ये फेल जातो. आपण तो मनोभाव घेतोय पण तिथपर्यंत पोचायचं असेल तर ते कसं करू शकतो हे समजत नाही. तर ती तिथपर्यंत का गेलेले आहेत, कारण त्यांनी पूर्णपणे भक्तीचा आश्रय घेतलेला आहे. एक प्रल्हाद महाराजांचा श्लोक आहे, ते म्हणतायत की न एव उद्विजे पर दुरतय वैतरण्या. ते म्हणतायत की मला ही वैतरणी नदी क्रॉस करून पलीकडे जाण्याची किंवा ह्या वैतरणीचं मला भीती नाही. थोडक्यात काय, मला या भौतिक जगाची भीती अजिबात वाटत नाहीये. इतकंच काय, ते म्हणतात सोचे ततो, मला काय वाटतं माझ्या हृदयामध्ये ही हे सहनच होत नाही. सोचे ततो की विमुख चेतसहा, हे भगवंतांपासून जे विमुख झालेले जीव आहेत, कशासाठी, इंद्रियार्थ माया सुखाय, मायेचं सुख आहे या इंद्रिय तृप्तीमध्ये जे स्वतःला मग्न केलेले जे लोक आहेत यांच्याविषयी मला करुणा वाटते. तर हा गुण प्रल्हाद महाराजांच्या मध्ये का आला आपण असं म्हणू शकत नाही. इवन प्रल्हाद महाराज काय म्हणाले, हे भगवंतात जोपर्यंत सगळ्या भौतिक जगातले जीव जोपर्यंत भगवत धामात जात नाहीत तोपर्यंत मी तुमच्या बरोबर येणार नाही, तुम्ही सगळ्यांचा उद्धार करा आणि सगळ्यांची पाप मला द्या. आणि त्यांचेच एक त्यांचंच ह्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या लीलामध्ये वासुदेव विप्र ते म्हणाले की हे महाप्रभू सर्व जीवांची पाप मला द्या, सर्व जीवांची पाप तुम्ही मला द्या आणि तुम्ही सगळ्या जीवांचा उद्धार करा. तर हे असे का बोलतात, कारण प्रल्हाद महाराज म्हणतात कारण का, तव वीर्य गायन महामृत मग्न चित्त, कारण माझं मन हे पूर्णपणे तुमच्या ज्या वीर्य गात आहेत, तुमचे जे नाम रूप गुण लीलाच्या ज्या गात आहेत, ज्या कथा आहेत, ह्याच्या माझं मन पूर्णपणे मग्न आहे. तव वीर्य गायन महामृत मग्न चित्त, माझं जे चित्त आहे ते पूर्णपणे मग्न आहे, म्हणून मला या भौतिक जगाची भीती नाही आहे, मला या भौतिक जगातल्या सर्व जीवांची करुणा वाटते. इवन परवा गोपती पुणे सुंदर एक कथा सांगितली प्रभुपादांची, की प्रभुपादांच्याकडे व्यक्ती गेले, मोठे व्यक्ती होते, श्री संप्रदायाचे ना प्रभूजी, कोणतरी बाहेरचे होते, तर ते गेले आणि ते म्हणाले की त्यांनी बघितलं की व्यक्ती जिवंत असताना जर आपली पूजा करून घेत असेल तर त्याला सगळ्यांची पाप घ्यावे लागतात. म्हणून तो प्रभुपादांच्याकडे गेला आणि प्रभुपादांनी म्हणाला, प्रभुपाद तुम्ही हे चुकीचं करतायत, तुम्ही जिवंत असताना जर तुमची कोण तुमची मूर्ती बनवून तुमची पूजा करतात सगळ्यांची पापं तुम्हाला घ्यावी लागतील. तर प्रभुपाद काय म्हणाले, हो मी सगळ्यांची पापं घेण्यासाठी आलेलो आहे. हे कसं काय प्रभुपाद म्हणतायत, प्रभुपाद म्हणतात की मी मायेला माझ्या चपलीद्वारे मी त्याला हे करू शकतो, हे प्रभुपाद कसे काय म्हणू शकतात, कारण प्रभुपादांनी पूर्णपणे भक्तीदेवीचा आश्रय घेतलेला आहे. आणि जो कोणी या भक्तीदेवीचा आश्रय घेईल त्याच्या हृदयामध्ये त्याचं जे चरित्र आहे ते भक्तीदेवी करेल. भक्तीला आपला शृंगार करू देत, आपण आपला शृंगार करत बसायचं नाही, आपल्याला फक्त तिची शरणागती घ्यायची, भक्तीदेवी करेल. आणि म्हणून आपण पाहतो शुद्ध भक्ताचं चरित्र हे भक्तीदेवीने घडवलेलं आहे आणि आपल्याला जर तसं चरित्र पाहिजे. आणि महाजनाने गाता असं पंत, आपलं जे आंदोलन आहे हे शुद्ध भक्त बनण्यासाठी आंदोलन आहे. इथं प्रत्येक व्यक्तीला शुद्ध बनायचं आहे, त्याचं आपल्याला भगवत भक्ती मिळणार नाहीये. तो महाजन न गतासपंत, आपल्याला सुद्धा महाजनांच्या मार्गाने चालायचं आहे. ते कोणत्या मार्गाने गेलेले? सवय मन कृष्ण पदारविंद यो, ह्या मार्गाने ते गेलेले आहेत. आणि जो व्यक्ती ह्या मार्गाने जाईल, निश्चित भक्ती देवी त्याचा शृंगार करेल, त्याचं चरित्र निश्चित घडवेल. आणि म्हणून आपण पाहूया की ही जी सवे मन कृष्ण ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया काय आहे, कसं आपलं म्हणजे भक्तिदेवीचा म्हणजे भक्तिदेवी करते काय, कसा शृंगार करते भक्तिदेवी, हे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर भक्तिरसामृत सिंधूमध्ये साधना भक्तीची दोन लक्षणं दिलेले आहेत. एक आहे क्लेशाग्नी आणि दुसरा आहे शुभदा. तर क्लेशाग्नी म्हणजे काय? क्लेशाग्नी म्हणजे अनर्थ, म्हणजे माझ्या हृदयामध्ये क्रोध आहे, माझ्या हृदयामध्ये लोभ आहे, मी द्वेषी आहे, मी उद्धट आहे, माझ्यामध्ये नम्रता नाही आहे, माझ्यामध्ये सहनशीलता नाही, हे काय आहेत? हे सगळे अवगुण मी घेऊन, म्हणजे हे सगळे जे अवगुण आहेत ना, हे काय आहे? हे सगळे अनर्थ आहेत, हे सगळे अनर्थ आहेत, याला क्लेश म्हणलेलं जातं. आणि साधना भक्तीचं जो व्यवस्थित पालन करतो त्याची क्लेश अग्नी, म्हणजे त्या अग्नीद्वारे भक्तिदेवी काय करते? पहिलं त्याची अनर्थ निवृत्ती करते. कारण जसं म्हणतात ना, एक मूर्तिकार काय करतो, मूर्तीला घडवायचं असेल तर त्या दगडातून जे अनावश्यक आहे ना त्या गोष्टी काढून टाकतो ना, ते दगड पूर्णपणे शरण गेलेलं आहे, तुला जे करायचं ते कर. तसं आपलं सुद्धा आहे. आपली शरणागती कुठे पाहिजे? आपली शरणागती साधना भक्तीमध्ये पाहिजे. आपण ज्याला साधना भक्तीचा पूर्णपणे आश्रय घेऊ, ती भक्तिदेवी आपल्या हृदयातील जे काही अनर्थ आहेत, हे जे सगळे जे काम क्रोध लोभ हे हृदय जे भरलेलं आहे ना, हे क्लेश स्वतः भक्तिदेवी काढते. शुण्वता स्वकता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तनात हृदयस्थही अभद्राणी विधुनोती सुरुत सताम. स्वतः भगवंत, स्वतः भक्तिदेवी हे सगळे जे अनर्थ आहेत हे काढते. आणि काय करते? त्याचबरोबर जसं अनर्थ निवृत्ती होते तसं अर्थ प्रवृत्ती होते. आणि त्यालाच श्री रूप गोस्वामी काय म्हणतात? शुभदा. आणि शुभदा, शुभदाची चार लक्षणं श्री रूप गोस्वामी सांगतात. त्यातलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे जगत प्रीणानाम. तर तो जो व्यक्ती आहे जो साधना भक्तीचं तंतोतंत पालन करतोय, ज्यावेळी त्याचे क्लेश निघायला चालू होतात, त्याला शुभदाचं पहिलं लक्षण, त्याला म्हणलं जगत प्रीणानाम. म्हणजेच तो काय आहे? अफेक्शन फॉर ऑल जीवाज. त्याला भौतिक जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल जिव्हाळा निर्माण होतोय. बघा, जे प्रल्हाद महाराज म्हणतायत, प्रभुपाद म्हणतायत, त्याच्यानंतर आपण जे अंबरीश महाराज म्हणतायत, ह्यांच्या हृदयामध्ये हा जिव्हाळा, हे प्रेम आलंय कुठून? हे भक्तिदेवीने केलेला शृंगार आहे. आणि तेच श्री रूप गोस्वामी आपल्याला सांगतायत की पहिलं लक्षण, शुभदाचं पहिलं लक्षण, शुभदामध्ये चार गोष्टी होतात. ज्याच्या साधकाच्या जीवनामध्ये शुभदा येईल, पहिलं लक्षण काय येईल? जगत प्रीणानाम, म्हणजे अफेक्शन फॉर ऑल जीवाज, प्रत्येक जीवाबद्दल त्याच्या हृदयामध्ये करुणा येईल, करुणा, हे पहिलं. दुसरं म्हणलेलं आहे सर्व जगतम अनुरक्त, म्हणजेच काय? बीइंग अट्रॅक्टिव्ह. तो सर्व जीवांना आकर्षित करू शकतो. जसं आपण पाहतो की प्रभुपाद ज्यावेळेला चालायचे सगळे असे आकर्षित व्हायचे. का? कारण भक्तिदेवीने केलेला शृंगार आहे तो, आकर्षण. आणि कृष्ण कसे आहेत? सर्व आकर्षक आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचे गुण भक्तिदेवी काय करते? त्या भक्ताला देते. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा या प्रत्येक जीवाबद्दल करुणा आहे, तो गुण सुद्धा भक्तिदेवीने त्या त्या भक्ताला दिला. दुसरं आहे की सर्व जगतम अनुरक्त, बीइंग अट्रॅक्टिव्ह. तो असा काय आकर्षक बनतो ना, तर सगळे त्याच्याकडे आकर्षित होतात. आणि तिसरं आहे सद्गुणाती प्रदत्वम, यशासी भक्ती भगवत किंचिना सर्वे गुणेस्तत्र समासते. सद्गुणाती प्रदत्व म्हणजे त्याच्यामध्ये सर्व सद्गुणांचा विकास व्हायला चालू होतो. सद्गुणाती प्रदत्वम, बिस्टोवल ऑफ ऑल गुड क्वालिटी. ज्या ज्या काही सद्गुण आहेत हे सगळे सद्गुण भक्तिदेवी काय करते? शृंगार करून देऊन टाकते सगळ्यांना. तर हे तिसरं आहे. आणि चौथं आहे सुख प्रदत्वम. साधना भक्ती सुद्धा आपल्याला आनंद देते. असं नाही की साधना भक्तीमध्ये आनंद नाही आहे, सुख प्रदत्वम. तर ह्या चार गोष्टी हे शुब्दामध्ये आहेत. पहिलं म्हणजे जगत प्रीणानाम, त्याला सर्व जीवांबद्दल एक अफेक्शन, एक जिव्हाळा, एक करुणा हृदयावर निर्माण होते. दुसरा आहे सर्व जगतम अनुरक्त, तो आकर्षक बनतो, तो सगळ्यांना आकर्षित करतो. म्हणलं धीर अधीर जन प्रियो, षडगोस्वामी धीर आणि अधीर दोघांना प्रिय होते. का? कारण भक्तिदेवीने केलेला शृंगार आहे तो. त्यानंतर सद्गुणातिप्रदत्वम, सद्गुणातिप्रदत्व म्हणजे हे दोन गुण सोडून बाकीचे जेवढे गुण राहिलेले आहेत ह्या सगळ्या गुणांना भक्तीदेवी काय करते, त्याला देऊन टाकते. म्हणजे वैष्णव जे 26 क्वालिटी आहेत ह्या सगळ्या 26 क्वालिटी त्याला भक्तीदेवी देऊन टाकते. आणि चौथा आहे सुखप्रदत्वम. सुखप्रदत्व म्हणजे त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळायला चालू होतो. म्हणून साधना भक्तीमध्ये सुद्धा आनंद आहे. आणि म्हणून ही प्रक्रिया कुठून चालू होते, ही प्रक्रिया चालू होते निष्ठेपासून सुरुवात होते, आसक्तीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे निष्ठा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे सर्व जगत प्रीणानाम सर्व जगतम अनुरक्त सद्गुणातिप्रदत्वम सुखप्रदत्वम हे येणार नाहीये. म्हणून साधकाला जो प्रयत्न करायचा तो कुठे करायचा आहे, अनर्थ निवृत्तीमध्ये. कारण सगळ्यात आपल्या आपल्याला सगळ्यात सगळ्यात म्हणजे काय की सगळ्यात संघर्ष कुठे आहे, कारण आपल्या हृदयामध्ये एवढे अनर्थ आहेत, ह्या अनर्थांना घेऊन आपल्याला भक्ती करायची आहे. त्यामुळे फार कठीण. म्हणून इथे एकच आहे, एकच की आपण किती आश्रय घेतोय, हरी गुरु आणि वैष्णव यांचा किती आश्रय घेतोय आपण, ह्याच्यावर आपली अनर्थ निवृत्ती आपण हे करू शकतो. म्हणजे सगळे करणारे कोण आहेत, सगळे भक्तीदेवीच करणार. म्हणून श्री रूप गोस्वामी सांगतात की साधना भक्तीमध्ये दोन आहेत, एक आहे क्लेशाग्नी, जितके अनर्थ आहेत हे सगळे प्रारब्ध अप्रारब्ध बीजम कुटुंब जितके अनर्थ आहेत सगळे अनर्थ त्या भक्तीदेवी काय करते, जाळून टाकते पूर्णपणे. आणि त्याचबरोबर शुभदा ही चार लक्षणं त्याच्यामध्ये येतात. ही सुरुवात कुठून होते, निष्ठेला सुरुवात होते, आसक्तीपर्यंत सर्व गुण त्याच्या हृदयामध्ये प्रकट होतात. तर अशा पद्धतीने ही साधना भक्ती कशा पद्धतीने आपण पाहतोय की एका भक्ताचं चरित्र कसं घडतं, तर श्री रूप गोस्वामी ती प्रोसेस देत आहेत. सॉरी, ही प्रक्रिया कशी प्रक्रिया आहे, काय घडतं ते, तर क्लेश काढले जातात, अनर्थ निवृत्ती आणि अर्थ प्रवृत्ती. तर अर्थ प्रवृत्ती म्हणजे शुब्द आहेत, आणि शुब्दामध्ये चार गुण येतात, ठीक आहे. आणि मग पुढे ती प्रक्रिया कोणती, की कोणत्या प्रक्रियेचं पालन केल्यानंतर ही भक्ती देवी आपल्या हृदयातील क्लेश काढते आणि शुभदा देते, म्हणजे कोणती प्रक्रिया पालन केल्यानंतर भक्ती देवी आपला श्रृंगार करते, तर ती प्रक्रिया कोणती आहे, श्री रूप गोस्वामी आपल्याला 64 अंग देतात. आणि या 64 अंगामध्ये असं म्हणलेले 5 अंग पोटेंट आहेत, शक्तिशाली आहेत. तर हे अंग कुठले आहेत हे आपण पाहूया. आपण आता पाहतोय की साधना भक्तीचे अंग कुठले आहेत, साधना भक्ती कसं चरित्र घडवते ते पाहिलं. आता साधना भक्ती म्हणजे काय, त्याच्यामध्ये किती अंगांचा प्रवेश आहे, तर 64 अंगा त्याच्यामध्ये येतात. आणि ह्याच्यामध्ये श्री रूप गोस्वामी सांगतात 5 प्रमुख आहेत आणि सगळ्यात शक्तिशाली आहेत. आणि कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतात, कृष्ण प्रेम जन्माय येई पंचेर अल्पसंग. जर या 5 अंगांचा जरी अल्प जरी संग केला तर कृष्ण प्रेम जन्म होतो त्याच्यामध्ये, म्हणजेच काय, भक्तीदेवीने शृंगार केलेला आहे. तर हे 5 अंग कुठले आहेत, पहिला आहे श्री मूर्तेर अंग्री सेवने प्रीती. आपण म्हणतो की आर्च्या विग्रहांची सेवा, ह्या आर्च्या विग्रहांची सेवा कशी करायची, श्री मूर्तेर अंग्री सेवने प्रीती. श्री रूप गोस्वामी सांगतायत आपली आर्च्या विग्रहांची सेवा करण्यामध्ये किती आसक्ती आहे, मला किती वाटतंय की मला भगवंताची सेवा, म्हणजे मी किती अटॅच आहे त्या सेवेसाठी, ते पोटेंट अंग आहे. केवळ नाममात्र नियम म्हणून करणं हे नाही आहे, तर श्री मूर्तेर अंग्री सेवेने प्रीती, तर माझी अटॅचमेंट या आर्च्या विग्रहांपैकी किती आहे, सेवा करण्यासाठी मी लोलुपता किती आहे, हे पोटेंट अंग आहे. आणि याचा अल्पसंग आपल्यामध्ये कृष्णप्रेम जन्मला देऊ शकतो, ठीक आहे. तर पहिला आहे श्री मूर्तेर अंग्री सेवने प्रीती. दुसरा आहे, हे अतिशय सुंदर आहे, असं म्हणले श्री भागवत अर्थ आस्वाद. भागवत श्रवण नव्हे, काय म्हणतात श्री रूप गोस्वामी, श्री भागवत अर्थ आस्वादन. आणि म्हणले निगम कल्पतरो गलितम फलम शुकमुकाद्रव अमृत संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरो भुवि भावुक. का, कारण शुकदेव गोस्वामींनी आपल्याला आमरस बनवून दिलेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आस्वादन. म्हणजे सगळ्या वैदिक शास्त्राचा एसेन्स काढून शुकदेव गोस्वामीने आपल्याला दिलेला आहे, तो आपल्याला वाचायचा नाही, त्याला प्यायचा आहे. पिऊ कधी, जर त्याचा रस आपल्याला मिळेल, तर त्याला आस्वादन म्हणलेलं आहे. आणि म्हणून दुसरं अंग आहे ज्याला म्हणले श्री भागवत अर्थ आस्वादनम. आणि म्हणून परीक्षित महाराजांनी आस्वादन केलं. म्हणून आपण म्हणतो ना की श्रवणाचे आचार्य कोण आहेत, परीक्षित महाराज. ते फक्त म्हणले नाहीत तुम्ही सांगा आम्ही ऐकतो, असे म्हणले नाहीत ते आस्वादन करत होते. कसे कसं समजत होतं? प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न. हे असं का, ते तसं का, हे मला समज नाही, ते मला समज नाही, मला सांगा हा असं कसं काय झालं, तसं कसं झालं, हा असा का राहिला, मला ती कथा ऐकायची. हे काय आहे? हे केवळ श्रवण नाहीये, याला म्हणतात आस्वादनम. आणि म्हणून दुसरं अंग आहे श्री भागवत अर्थ आस्वाद, म्हणजे रिलिशिंग श्रीमद भागवतम. ठीक आहे. तिसरं आहे सजातीय सह सिग्नस स्निग्ध श्री भागवत भक्त संघ. म्हणजे काय सजातीय? सजातीय म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये कृष्ण सेंटरला आहेत, म्हणजे जे ज्यांनी ठरवलेलं आहे कृष्ण हे भगवंत आहेत, सजातीय. पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून काय आहे, असे सजातीय पण स्निग्ध. स्निग्ध म्हणजे एकमेकांच्या मध्ये जिवाळा आहे, एकमेकांचा म्हणजे सन्मान आहे, आदर आहे, असे स्निग्ध श्री भगवत भक्त संघ. असा जो भगवत भक्त संघ आहे याला म्हणलेलं आहे तिसरं अंग पोटेंट. म्हणजे एक तर ते सजातीय पाहिजेत, आणि सजातीयमध्ये म्हणजे ज्यांनी भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनामध्ये केंद्र धरलेलं आहे, सजातीय. आणि त्याचमध्ये अशा सजातीयमध्ये सुद्धा एकमेकांच्या मध्ये संबंध कसे स्निग्ध. स्निग्ध म्हणजे काय? अफेक्शनेट डिवोटीज, एकमेकांबद्दल जिवाळा आहे, एकमेकांना आदर सन्मान जे काय आहे ते देत आहेत. तर अशा भक्तांचा संघ हे पाच अंगांपैकी एक आहे. फिला पोटेंट अंग म्हणजे सर्व शक्तिशाली, अशा अंगांचं जो पालन करेल भक्तीदेवी निश्चित त्यांचा शृंगार करणार आहे. तर तिसरं म्हणजे सजातीय सय स्निग्ध श्री भागवत भक्त संघ. आणि चौथं आहे श्री नाम संकीर्तन. तर नाम संकीर्तन म्हणजे काय? ज्याला म्हणलेलं आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. संकीर्तन दोन प्रकारचं असतं, एक आहे एकत्र येऊन कीर्तन करणं, सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि कीर्तन करणं. आणि दुसरं संकीर्तन आहे ज्याला आपण जप म्हणतो, तिथे कसं आहे आपल्या संपूर्ण इंद्रियांना एकत्रित करून आपण जप करतोय. एक तर सगळ्या भक्तांना एकत्रित करून मोठ्याने कीर्तन करतो, तेही संकीर्तन. आणि एकटे बसून आपण, एकटे म्हणजे भक्तांच्या संघात बसून जो जप आहे, तिथे सर्व इंद्रियांना एकत्रित करून, सर्व इंद्रियांना त्या नाम संकीर्तनामध्ये लावून आपण जो जप करतोय त्याला म्हणलेलं आहे श्री नाम संकीर्तन. तर हे चौथं पोटेंट अंग आहे. आणि पाचवं म्हणलेलं आहे श्री मथुरा मंडले स्थित, म्हणजे मथुरा मंडळामध्ये वास, म्हणजे भगवंतांचे जिथे भगवंतांनी ज्या ज्या ठिकाणी अवतार घेतले, ज्या ज्या ठिकाणी लीला केल्या, अशा धामामध्ये वास करणं हे पाचवं पोटेंट शक्तिशाली अंग आहे. आणि म्हणून श्री रूप गोस्वामी आपल्याला सांगतायत की जो व्यक्ती ह्या 64 अंगांपैकी हे जे पाच शक्तिशाली अंग आहेत या अंगांचा जर तो स्वीकार करतो, म्हणजेच या चार पाच अंगांपैकी कुठलंही एक जरी असेल, समजा आपल्याला पाचच्या पाच जमत नाहीये, पण एका अंगाप्रती जरी तिची रुची असेल, तरी श्री रूप गोस्वामी सांगतायत की तो व्यक्ती त्याने खऱ्या अर्थाने भक्तीचा आश्रय घेतलेला, भक्तिदेवीचा आश्रय घेतलेला आहे, त्याचं चरित्र निश्चित तयार होऊ शकतं. आणि या पाच अंगांमध्ये तारमध्ये सर्वश्रेष्ठ नामसंकीर्तन, निरपराध नामलेले पावे प्रेमदन. आणि मग आजचा दिवस आहे की जितकं होईल तेवढं नामसंकीर्तन आपण करू शकतो. तर ह्या, कारण ही जी पाच अंग आहेत, ही पाच अंग नामसंकीर्तनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत, म्हणून ह्याला सर्वश्रेष्ठ म्हणलेलं आहे. आता म्हणून या पाचच्या पाचचा जरी संघ केला तरी चालेल, किंवा पाचमध्ये तीन मला आवडतात केलं तरी चालेल, किंवा ह्यातलं एक जरी अंग आपण पालन केलं तरी आपला भक्तिदेवी आपला निश्चित शृंगार करणार, आपलं चरित्र हे निश्चित बनणार. तर म्हणून या पाच अंगांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे नामसंकीर्तन. पण धोका काय आहे? ठीक आहे, आपली गाडी फास्ट चाललेली आहे, ओके, पण धोका काय? कारण आपल्याला समजलं पाहिजे की आपण 120, 130, 140 अशा स्पीडनं चाललो आहे. धोका काय आहे? धोका जर माहीत नसेल, थोडे डोळे वगैरे झाकले तर काय होऊ शकतं? काय ते गडबड होऊ शकते भले ते स्पीड, पण धोका काय आहे? धोका एकच आहे, तो म्हणजे काय? वैष्णव अपराध. खूप भयानक आहे. किती जरी आपण ह्या सगळ्या प्रोसेसला अटॅच असू आणि वैष्णवांप्रती जर आपलं संबंध जर व्यवस्थित नसतील तर भक्तिदेवी आपलं चरित्र घडू शकत नाही. कारण आपण काय, अपराध म्हणजे काय? आपण भक्तिदेवीच्या जवळ जात नाही. अपराध म्हणजे काय? भक्तिदेवीपासून दूर निघालो, त्याला अपराध. म्हणजे भक्ती देवीपासून अप दूर होणे तर होऊ शकणार नाही. आणि म्हणून भक्ती सिद्धांत सरोज ठाकूर म्हणतात कलियुगाचा युगधर्म हरिनाम संकीर्तन नव्हे. भक्ती सिद्धांत सरोज ठाकूर म्हणतात कलियुगाचा युगधर्म हरिनाम संकीर्तन नव्हे, कलियुगाचा युगधर्म आहे वैष्णव सेवा. जो कोणी वैष्णवांची चांगली से चांगली सेवा म्हणजे असं नाही की त्यांचं हे करणं, वैष्णव सेवा म्हणजे असं म्हणलेलं आहे की वैष्णवेर गुणग्राही ना देके दोष काय मने वाक्य कर वैष्णव संतोष. तर वैष्णवांची सेवा म्हणजे त्यांच्यामध्ये अजिबात कुठला दोष बघायचा नाहीये, आणि जितकं आपल्याला होईल इतकं वैष्णवांना प्रसन्न कसं करू शकतो हे बघितलं पाहिजे. हे जो व्यक्ती करेल तो नामसंकीर्तन चांगल्या पद्धतीने करेल, किंवा कुठली सेवा ह्या पाच अंगांपैकी कुठली सेवा तो चांगल्या पद्धतीने, कारण भक्ती देवी त्यांचा स्वीकार करेल. आणि खूप महत्त्वाचं आहे कारण वैष्णव हे आप असं म्हणतात की भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून वैष्णव आपल्याला दिलेले आहेत, आणि जर अशा वैष्णवांचा जर आपण चांगला संघ